अनुवाद प्रकरण 12 उपासनेसाठी विवक्षित स्थळ. जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला वतन म्हणून दिला आहे त्यात तुम्ही ह्या भूलोकी जिवंत राहाल तोपर्यंत हे विधी व हे नियम काळजीपूर्वक पाळावे. जी राष्ट्रे तुम्ही ताब्यात घ्याल त्यातले लोक ज्या ज्या ठिकाणी उंच डोंगरांवर टेकड्यांवर आणि हर तऱ्हेच्या हिरव्या वृक्षांखाली आपापल्या देवांची सेवा करीत असतील त्या सर्व ठिकाणांचा अवश्य विध्वंस करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका, त्यांचे स्तंभ फोडून टाका, त्यांच्या अशेरा मूर्ती अग्नीत जाळून टाका व त्यांच्या देवांच्या कोरीव मूर्ती फोडून तोडून टाका. त्या ठिकाणातून त्यांची नावनिशाणी नाहीशी करा. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तसे करू नका. पण तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाची स्थापना करण्यासाठी तुमच्या सर्व वंशांच्या वतनातून जे स्थान निवडून घेईल तेथे त्याच्या निवासस्थानी तुम्ही त्याला शरण जा व तेथेच जात जा. आणि तेथेच तुम्ही आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावयाची अर्पणे, नवसाची अर्पणे, स्वसंतोषाची अर्पणे आणि आपल्या गुराढोरांचे व शेरडा मेंढरांचे प्रथमवत्स आणावे. तेथे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर भोजन करावे आणि ज्या ज्या कामात तुम्ही हात घातला व ज्यात तुमचा देव परमेश्वर ह्याने तुम्हाला यश दिले त्या सर्वांबद्दल तुम्ही व तुमच्या घरच्या माणसांनी आनंद करावा. आज येथे आपण प्रत्येकजण स्वतःच्या दृष्टीला योग्य दिसेल ते करीत आहो, तसे तेथे करू नका. कारण जो विसावा व जे वतन तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देत आहे तेथे तुम्ही अद्याप पोहोचला नाही. पण जेव्हा तुम्ही यार्देन उतरून तुमचा देव परमेश्वर तुम्हाला जो देश वतन करून देत आहे त्या देशात वस्ती कराल आणि जेव्हा तुमच्या चोहोकडल्या सर्व शत्रूंपासून त्याने तुम्हाला विसावा दिल्यामुळे तुम्ही निर्भय राहाल तेव्हा जे स्थळ तुमचा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी निवडील तेथेच मी तुम्हाला सांगतो त्या सगळ्या वस्तू आणा. आपले होमबली, यज्ञबली, दशमांश, स्वहस्ते समर्पण करावयाची अर्पणे आणि तुम्ही परमेश्वराला कराल ते सर्व विशिष्ट नवस. तेथे तुम्ही आपले मुलगे व मुली, दास व दासी ह्यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर आनंद करावा. तुमच्या वेशींच्या आत राहणाऱ्या लेव्यासहित आनंद करावा. कारण तुमच्याबरोबर त्याला काही वाटा किंवा वतन नाही. दिसेल त्या भलत्याच ठिकाणी आपले होमबली न अर्पिण्याची सावधगिरी ठेव. पण तुझ्या एखाद्या वंशाच्या वतनात जे स्थान परमेश्वर निवडील तेथेच तू आपले होमबली अर्पावे आणि ज्या ज्या गोष्टींविषयी मी तुला आज्ञा करीत आहे त्या सर्व तेथेच कराव्या. तरीसुद्धा आपल्या वेशींच्या आत तुला वाटेल त्याप्रमाणे आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्याप्रमाणे पशु मारून खा. त्यांचे मांस हरणाचे किंवा सांबराचे मांस खातात त्याप्रमाणे कोणाही माणसाने खावे, मग तो अशुद्ध असो वा शुद्ध असो. त्याचे रक्त मात्र सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर टाकून द्यावे. आपले धान्य, द्राक्षारस व तेल ह्यांचा दशमांश, आपली गुरेढोरे अथवा शेरडे मेंढरे ह्यांचे प्रथमवत्स, नवसफेडीची वस्तू अथवा स्वसंतोषाची अर्पणे व स्वहस्ते समर्पित करावयाचे आपले अर्पण ही आपल्या वेशींच्या आत तू खाऊ नयेत. पण तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे तुझा देव परमेश्वर ह्याच्या समोर खा. तू आपला मुलगा व मुलगी, आपले दास व दासी, आपल्या वेशींच्या आत असलेला लेवी ह्यांच्याबरोबर ती खा. आणि जे जे काम तू हाती घेशील त्या सर्वांबद्दल तुझा देव परमेश्वर ह्याच्या समोर आनंद कर. तू आपल्या देशात राहशील तोपर्यंत तू लिव्याला सोडता कामा नये हे लक्षात ठेव. तुझा देव परमेश्वर ह्याने आपल्या वचनानुसार तुझ्या देशाची मर्यादा वाढविल्यावर मांसावर तुझे मन जाऊन तुला ते खावेसे वाटले तर तू ते मनसोक्त खावे. जे स्थान तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या स्थापनेसाठी निवडील ते तुझ्यापासून फार दूर असले तर जी गुरेढोरे व शेरडे मेंढरे परमेश्वराने तुला दिली असतील त्यापैकी तुला वाटेल ते माझ्या आज्ञेप्रमाणे मारून आपल्या वेशींच्या आत आपल्या इच्छेस येईल त्याप्रमाणे तू खावे. त्यांचे मांस हरिण अथवा सांबर ह्यांचे मांस खातात त्याप्रमाणे खावे. शुद्ध माणसाने व अशुद्ध माणसानेही ते खावे. त्याचे रक्त मात्र मुळीच सेवन करू नये हे लक्षात ठेव. कारण रक्त हे जीवन होय, म्हणून मांसाबरोबर जीवन खाऊ नये. ते सेवन करू नये. पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. परमेश्वराच्या दृष्टीने जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये. पण तुझ्याजवळच्या पवित्र वस्तू आणि तुझे नवस हे घेऊन परमेश्वर निवडील त्या स्थानी तू जावे आणि तेथे आपले होमबली म्हणजे मांस व रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर अर्पावे. आपल्या यज्ञांचे रक्त आपला देव परमेश्वर ह्याच्या वेदीवर ओतावे आणि मग त्यांचे मांस तू खावे. तुझा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे चांगले व योग्य ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्चात तुझ्या संततीचे निरंतर कल्याण व्हावे म्हणून ज्या आज्ञा मी तुला करीत आहे त्या लक्षपूर्वक ऐक. मूर्तीपूजेविरुद्ध ताकीद. ज्या राष्ट्रांचा ताबा घेण्यास तू जात आहेस त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्यासमोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील. तेव्हा संभाळ, नाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुलाच त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील. आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नको, कारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेत. ते देवांप्रित्यर्थ आपल्या मुलांमुलींचा देखील होम करीत असतात. मी तुम्हाला आज्ञापित आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळा, तिच्यात अधिक उणे काही करू नका.